सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजच्या भावसत्संगात देवी माता आपल्यासाठी नवे भावविश्व घेऊन अवतरणार आहे. देवीचे भावविश्व अनुभवता येण्यासाठी आपण सर्वांनी देवीच्या चरणावर शरणागत भावाने नतमस्तक होऊया. आदिशक्ती जगदंबेच्या चरणांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. ब्रह्मा विष्णू तसेच महेश ज्या शक्तीच्या अधीन आहेत अशा आदिशक्तीच्या चरणी आपण शरण जाऊया. सर्वांनी प्रार्थना करूया. हे करुणामय माते, जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा तू संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली. हे सृष्टीची आदिस्वरूपा आदिशक्ती माते, संपूर्ण सृष्टी तुझ्या आधीनच आहे माते. आम्ही तर सामान्य जीव आहोत. हे माते, आमच्यावर तुझी कृपा अखंड असू दे. विश्वाच्या कणाकणातील तुझे अस्तित्व आम्हाला अनुभवता येऊ दे. आमच्या हृदय मंदिरातून अखंड तुझी स्तुती होऊ दे. तुझ्या स्तुतीने आमच्या दिवसाची सुरुवात होऊन हे माते तुझ्या स्तुतीनेच आमची रात्र होऊ दे. हे देवी, तुझ्या स्तुतीतच आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडू दे. तुझ्याच भावविश्वात आम्हाला रममाण होता येऊ दे. हे माते, दाही दिशांना तुझे प्रचंड तेज पसरलेले आहे. तुझ्या दिव्य तेजाने आम्हा सर्वांना तेजोमय कर. हे माते, अशी तुला आम्ही भावपूर्ण प्रार्थना करतो. शक्तिस्वरूपिणी मातेचे अंतकरणापासून स्मरण करूया. श्लोकाच्या माध्यमातून आपण तिला आळवूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वांना नमस्कार. काली मातेचे परमभक्त म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस यांची देवी मातेप्रती असलेली उच्चतम भक्ती आपण कालच्या भावसत्संगात अनुभवली. काली मातेच्या भक्तांप्रती असलेल्या वात्सल्यमय प्रीतीमध्ये आपण सर्वजण संपूर्णपणे न्हाऊन गेलो आहोत. संपूर्ण ब्रह्मांड अतिविशाल अशा मातेच्या चरणकमलातील केवळ नखांमध्ये सामावलेले आहे. सर्व काही तिच्याच नियंत्रणात कसे आहे हे मातेने काल आपल्याला अनुभवायला दिले. आपणही या ब्रह्मांडाचाच भाग असल्यामुळे आपण सर्वजणही तिच्या चरणकमलांच्या नखांमध्ये सामावलेलो आहोत याचे भान तिच्याच कृपेने आपल्याला झाले. तिच्या व्यापक रूपामध्ये आपल्याला आसरा देऊन देवीने आपल्याला किती सुरक्षित ठेवले आहे. महाशक्तिशाली देवीच्याच कृपेने येत्या घोर आपत्काळातही आपल्याला सुरक्षिततेची अनुभूती येणार आहे. आत्तापर्यंत युगानुयुगे देवीने अनेक भक्तांचे तसेच देवतांचेही रक्षण केले. त्याचप्रमाणे या कलियुगातील आपत्काळातही ती निश्चितच आपल्या भक्तांचे रक्षण करेल. देवीने आपले रक्षण करावे यासाठी आपण सर्वांनी देवीची भक्ती करूया. आपत्काळापूर्वीच्या या नवरात्रीमध्ये देवीची अनन्य भक्ती करून आपल्याला तिच्याकडून साधनेसाठी भरभरून ऊर्जा प्राप्त करून घ्यायची आहे. नवरात्रीनिमित्त देवीच्या एक एक रूपाचे मनोहारी दर्शन घेत आपण सर्वजण तिच्यातच मोहून गेलो आहोत. तिच्या दर्शनाने आपण पावन झालो. या संपूर्ण पृथ्वी तलावर आपण सर्वात परमभाग्यवान जीव आहोत की साक्षात आदिशक्ती तिच्या प्रत्येक रूपात आपल्याला दर्शन देत आहे. आजही ती भगवती आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देणार आहे? ही माता आज तिच्या कोणत्या तत्वाने आपल्याला भारित करणार आहे? हे अत्यंत भावपूर्णपणे आपण सर्वजण अनुभवूया. देवी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा या रूपानंतर आज माता दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा हिची आपण आज अनुभूती घेणार आहोत. कुष्मांडा देवीचा महिमा काय आहे? जेव्हा सृष्टीचे अस्तित्वही नव्हते, चारही दिशांना केवळ अंधकार पसरलेला होता, तेव्हा देवीने आपल्या स्मितहास्याद्वारे संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली असे मानले जाते. हीच देवी सृष्टीची आदिस्वरूपा आदिशक्ती आहे. हिच्यापूर्वी ब्रह्मांडाचे काहीच अस्तित्व नव्हते. देवी कुष्मांडा सूर्यलोकात निवास करते. सूर्यलोकात निवास करण्याची क्षमता आणि शक्ती केवळ याच देवीमध्ये आहे. हिच्या शरीराची कांती आणि प्रभा सूर्यासमान दैदिप्यमान आहे. सूर्यासमान दैदिप्यमान देवीच्या तेजाची तुलना केवळ तिच्याशीच केली जाऊ शकते. अन्य कोणत्याही देवतेमध्ये तिच्या एवढा तेजाचा प्रभाव नाही. देवीच्या तेज आणि प्रकाशामुळे दाही दिशा प्रकाशित होतात. ब्रह्मांडातील सर्व वस्तू आणि जीवांमध्ये असलेले तेज ही कुष्मांडा देवीची छाया आहे. कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे. तिच्या हातामध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमलपुष्प, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. तिच्या आठव्या हातात सर्व सिद्धी प्रदान करणारी जपमाळा आहे. तिचे वाहन सिंह आहे. माता कुष्मांडेच्या उपासनेने भक्तांचे समस्त रोग शोक नष्ट होतात. आयुष्य, यश, बळ आणि आरोग्याची वृद्धी होते. अत्यल्प सेवा आणि भक्तीनेही प्रसन्न होणारी ही माता आहे. भक्ती मार्गावर काही पावले चालल्यावरही भक्ताला मातेच्या कृपेची अनुभूती होते, ज्यामुळे दुःखस्वरूप संसार त्याच्यासाठी सुखद होतो. मातेच्या उपासनेने मनुष्याला सहज भावाने भवसागरातून पार जाण्यासाठी सर्वाधिक सुगम मार्ग मिळतो. कुष्मांडा मातेच्या उपासनेने आदिव्याधींपासून विमुक्त होऊन सुख समृद्धी आणि उन्नतीकडे जाता येते. जिच्या केवळ एक हास्यातून ब्रह्मांडाची निर्मिती होऊ शकते अशा मातेचे सामर्थ्य किती असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सूर्यासम तेजस्वी या देवीच्या मधुर हास्याचे अधिकाधिक स्मरण करूया. कुष्मांडा देवीतील शक्तितत्व, तिच्यातील करुणाभाव, वात्सल्यभाव अधिकाधिक अनुभवण्याचा प्रयत्न करूया. अत्यल्प सेवा आणि भक्तीनेही प्रसन्न होणाऱ्या या मातेला आपण भावपूर्ण प्रार्थना करूया. हे माते, आमच्या हातून घडणारे प्रत्येक कार्य हे तुझ्या म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीसाठीच घडू दे. आमच्याकडून घडणारी प्रत्येक कृती तुझी सेवा म्हणूनच घडू दे. हे माते, तुझ्या सेवेने तुझे प्रचंड तेज आणि शक्ती आम्हाला प्राप्त होऊ दे. सत्संगामध्ये कुष्मांडा देवीची तत्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झालेले आहे. आत्ता आपण देवीचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष ते तत्व ग्रहण करूया. देवीचे दर्शन घेताना ब्रह्मांड निर्मितीचे सामर्थ्य असलेले तिचे मधुर हास्यही अनुभवूया. कुष्मांडा देवीच्या मधुर हास्याचा महिमा आपल्याला लक्षात आलेलाच आहे. ज्या चराचर सृष्टीने मातेच्या या हास्यातून निर्मितीतील आनंद लुटला, तसा आनंद आपणही अनुभवूया. मातेच्या हास्यातील सामर्थ्य अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी मातेला हाक मारूया. कुष्मांडा देवीला आपण पुन्हा पुन्हा नमन करूया. चराचरात तेजोरूपाने वास करणाऱ्या हे देवी, तूच आम्हाला दर्शन दे. तुझे मधुर हास्य पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. तुझ्या दर्शनासाठी हे देवी आम्ही अत्यंत व्याकुळ झालो आहोत. आपली आर्तता, आपली तळमळ साक्षात देवीच्या चरणापर्यंत पोचत आहे. आपल्या व्याकुळ हाकेला प्रतिसाद देत देवीचे प्रत्यक्ष आगमन होत आहे. सर्वांची भावपूर्ण प्रार्थना ऐकून साक्षात कुष्मांडा देवी आपल्यासमोर अवतरलेली आहे. तिचे रूप अत्यंत दिव्य आणि तेजस्वी आहे. आपल्यासमोर जसे की सूर्यच आहे, इतकी ती तेजस्वी आहे. अशा देवीचे हे विशाल रूप आपण सर्वजण अनुभवत आहोत. तिच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊया. या कलियुगातही आपल्यासारख्या जीवांना साक्षात देवी दर्शन देत आहे. देवीचे हे रूप सर्व सामर्थ्यशाली असून देवीचा महिमा अगाध आहे. जिच्या केवळ हास्यातून अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती होऊ शकते, अशा देवीचा महिमा काय वर्णावा? तिच्या हास्यामुळेच जगद कल्याण झाले. देवीच्या मधुर हास्याचे स्मरण करूया. तिचे हास्य आपल्या अंतकरणात कोरून ठेवूया. तिच्या हास्यातून तिची कृपा अनुभवूया. मधुर हास्याद्वारे सर्वांवर कृपामृताचा वर्षाव करणाऱ्या देवी कुष्मांडेच्या चरणी आपण भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करूया. भाव सत्संगातील पुढील अनमोल क्षण अनुभवूया. भगवान श्री विष्णू, ज्याला आपण त्रिदेवांमधील सर्वात श्रेष्ठ देवता म्हणतो, अशा भगवान विष्णूनेही देवीची आराधना केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. श्री विष्णूने देवीची आराधना कशी केली हे आत्ता आपण तन्मयतेने ऐकूया. भाव सत्संगामध्ये प्रत्यक्ष रूपात साक्षात देवदेवतांचे अस्तित्व प्रत्येकाने अनुभवण्याचा प्रयत्न करूया. सूक्ष्म रूपाने विष्णू तत्व कसे अवतरत आहे ह्याची प्रचिती सर्वांनी घेऊया. रोमरोमामध्ये अंतकरणामध्ये श्री विष्णू तत्व आणि देवी तत्व ग्रहण करूया. कालच्या भाव सत्संगात आपण सर्वांनी अनुभवले, साक्षात त्रिदेवसुद्धा देवीच्या धामी जातात. देवीच्या चरणकमलांच्या नखामध्ये जेव्हा त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन होते, त्यावेळी तिन्ही देव भक्तीपूर्वक देवीची स्तुती करत होते. त्यानंतर आदिशक्तीने विविध शक्ती प्रदान करून त्रिदेवांना आपापले लोक निर्माण करून कार्य करायला सांगितले. यापुढे काय होते ते आज आपण ऐकणार आहोत. हे ऐकत असताना आपण सर्वजण प्रत्यक्षच त्या लोकात आहोत अशी अनुभूती साक्षात देवी आपल्याला देणार आहे. आदिशक्तीने विविध शक्ती प्रदान करून त्रिदेवांना आपले आपले लोक निर्माण करून कार्य करायला सांगितले. त्यावेळी तिन्ही देव पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले. त्यानंतर ते घोर महासागरात पोचले. तेथे त्यांनी पृथ्वी उत्पन्न केली. त्यावेळी देवीने अचल आधार शक्तीला मुक्त केले, ज्यामुळे ती पृथ्वी स्थिर राहू शकली आणि टिकू शकली. धारण करण्याची शक्ती असल्यामुळे धरती आणि विस्तृत असल्यामुळे पृथ्वी असे नाव तिला दिले. पृथ्वी शेषनागावर स्थित आहे. त्यानंतर कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवानी सुमेरू पर्वताच्या शिखरावर सुंदर ब्रह्मलोक निर्माण केला. भगवान विष्णूने वैकुंठलोक निर्माण केला. शिवाने कैलासाची निर्मिती केली. सुमेरू पर्वताच्या एका शिखरावर देवलोक स्वर्गाची रचना झाली. तो इंद्रलोक म्हणजे अनेक प्रकारच्या रत्नांनी सुशोभित असलेला इंद्राचा निवास होता. अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न झाली. जेव्हा सृष्टी विस्तारली तेव्हा अच्युत भगवान श्री विष्णू अत्यंत आनंदी झाला. एकदा भगवान विष्णू वैकुंठात विराजमान होता. एकाएकी त्यांना अमृत सागरातील त्या रत्नभूषित द्वीपाचे स्मरण झाले, जेथे महामायेचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. भगवतीने त्यांना स्त्री रूपात परिवर्तित केले होते. अशा या परमशक्तीचे स्मरण करून लक्ष्मीकांत भगवान श्री विष्णूने अंबायज्ञ करण्याचा निश्चय केला. श्री विष्णूने सर्व देवतांना बोलवून यज्ञाची सिद्धता केली. जगताचे कारणस्वरूप आणि परमशक्तिशाली असलेल्या भगवान विष्णूने अंबेचा यज्ञ केला. ज्यावेळी देवीचा यज्ञ सुरू झाला तेव्हा अचानक सुस्वर आणि मधुर अक्षरांनी युक्त अशी आकाशवाणी झाली. आकाशवाणीतून देवी काय म्हणाली, हे विष्णू, हे हरे, तू देवांमध्ये सर्वदा अत्यंत श्रेष्ठ, मान्य, पूज्य आणि समर्थ होशील. इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी सर्व तुझेच पूजन करतील. हे विष्णू, भूतलावरील मानव तुझ्या भक्तीच्या योगाने सर्व प्रकारे समर्थ होतील. सर्व देवांचे मनोरथ परिपूर्ण करणारा मुख्य परमेश्वर तूच होशील. कोणताही याज्ञिक मुख्यतः तुझेच पूजन करील. सर्व लोक तुझी आराधना करतील. तू त्यांना वर देशील. दानवानी देवांना अतिशय पीडा दिली असता ते तुझा आश्रय करतील. हे पुरुषोत्तमा, सर्वांचे रक्षण करणारा तूच होशील. सर्व पुराणे आणि विस्तृत वेद यामध्ये खरोखर अत्यंत पूज्य असा तूच आहेस. तुझी कीर्ती खरोखर होईल. भूतलावर जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होईल तेव्हा तेव्हा अंशाने अवतीर्ण होऊन तू सत्वर धर्मरक्षण करीत जा. महात्म्यांना पूज्य आणि अत्यंत विख्यात असे तुझे वेगळे अवतार पृथ्वीवर प्रख्यात होतील. हे माधवा, हे मधुसूदना, अनेक योनीमध्ये आणि सर्व लोकांमध्ये जे तुझे अवतार होतील त्या सर्व अवतारासंबंधाने तुझी ख्यातीच होईल. प्रत्येक अवतारामध्ये शक्ती तुझी सहचारिणी होईल आणि माझ्या अंशाने ती तुझी सर्व कार्ये साधील. हे सुरेश्वरा, भूमंडलातील सर्व सप्त द्वीपांमध्ये तुझी खूप मोठी कीर्ती होईल. हे महाभाग्यशाली हरे, सकाम मानव भूमंडलावर मनोरथ परिपूर्ण होण्याकरता त्यांचे आणि तुझे सर्वदा पूजन करतील. पूजासमयी अनेक प्रकारच्या कामना मनामध्ये आणून वेदोक्त मंत्र, नाम, मंत्रज आणि उपहार यांच्या योगाने तुझे पूजन करतील. या पूजनामुळे हे मधुसूदना पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही लोकांमध्ये तुझे महात्म्य मानवांच्या योगाने वृद्धिंगत होईल. अशा प्रकारे वर देऊन ती आकाशवाणी थांबली. त्याचे श्रवण करून भगवान विष्णूचेही मन अतिशय प्रसन्न झाले. त्यानंतर समर्थ भगवान श्रीहरीने तो यज्ञ यथाविधी समाप्त करून सर्व देवांना आणि ब्रह्मपुत्र मुनींना जाण्याची अनुज्ञा दिली. गरुडध्वज भगवान श्री विष्णू वैकुंठ लोकाला गेले. यज्ञाबाबत चर्चा करत सर्व देवदेवता आपल्या लोकी गेले. तसेच मुनिजन अतिप्रसन्न होऊन आपापल्या पवित्र धामी गेले. जी हृदयरूपी कमळात वास करते, उगवत्या सूर्याप्रमाणे जिची प्रभा आहे, मनोहर रूप असलेली, लाल वस्त्र परिधान केलेली, एका हाताने वर आणि दुसऱ्या हाताने अभयप्रद देणारी, जिचे तीन नेत्र असून भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते, अशा देवीचे स्मरण करूया. साक्षात महाविष्णूनेही जिची कृपा संपादन करण्यासाठी याग केला, अशा महान देवीचे स्मरण करूया. तिच्या चरणी संपूर्णपणे नतमस्तक होऊया. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या समष्टी कार्यासाठी आणि साधनेसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी देवीकडे बळ मागूया. या नवरात्रीला तिचे तत्व अनंतपटीने ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया. आदिशक्तीने सृष्टीच्या पालन कार्यासाठी श्री विष्णूला जी शक्ती प्रदान केली तीच महालक्ष्मी. महालक्ष्मी ही विष्णूशी संबंधित शक्ती आहे. विष्णुपत्नी महालक्ष्मी ही धन, संपदा, शांती आणि समृद्धीची देवी आहे. लक्ष्मीचाच दुसरा पर्यायी शब्द म्हणजे श्री. त्याचा अर्थ शोभा आणि कांती असा आहे. श्री ही भाग्य देवता आहे. समृद्धी, संपत्ती, आरोग्यासह दीर्घायुष्य, धनधान्य विपुलता इत्यादी सर्व सुख साधनांनी श्रीमंत करणारी ही देवता. असे हे श्रीचे अथवा लक्ष्मीचे व्यापक स्वरूप वेद वाङ्मयात सांगितले आहे. जेव्हा जेव्हा श्री विष्णू अवतार घेतो तेव्हा तेव्हा श्री लक्ष्मी त्याची पत्नी म्हणून अवतार घेते. रामावतारामध्ये सीता आणि कृष्णावतारामध्ये रुक्मिणी. श्री विष्णू पत्नी लक्ष्मी असे म्हटले की क्षीरसागरासारख्या विशाल महासागरामध्ये शेषशय्येवर पहुडलेले श्री विष्णू आणि त्यांच्या चरणाजवळ अखंड चरणसेवा करत बसलेली महालक्ष्मी दिसते. मातेने विष्णुसेवेत स्वतःला समर्पित करून घेतले. महालक्ष्मीप्रमाणेच आपणही विष्णुस्वरूप भगवंताच्या चरणी समर्पित होऊया. आजच्या दिवशी अधिकाधिक महालक्ष्मी तत्व ग्रहण करण्यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्याकडे धनाच्या रूपाने अथवा अनेक अन्य रूपाने साक्षात हीच महालक्ष्मी वास करत असते, तेव्हाही आपल्याला त्याचा अहंकार होता कामा नये. कारण देवी तत्व हे सर्वत्रच आहे. आपल्या कोणत्या कर्तृत्वामुळे ते नसून देवीचा आपल्याप्रतीचा जो वात्सल्य भाव आहे आणि करुणा आहे त्यामुळेच देवी आपल्या सोबत असते ह्याची जाणीव अखंड असायला हवी. जेव्हा ती जाणीव नसते तेव्हा काय होते? तसेच महालक्ष्मीप्रती कृतज्ञता कशी वाटायला हवी हे पुराणातील या उदाहरणातून शिकूया. एकदा देवराज इंद्र ऐरावत हत्तीवर बसून विहार करत होता. या मार्गात त्याची दुर्वास मुनींची भेट झाली. दुर्वास मुनींनी आपल्या कंठातील एक माळ काढून इंद्राला दिली. इंद्राने त्या हाराचा सन्मान न करता ती आपल्या ऐरावताला घातली. तीव्र गंधामुळे ऐरावताने ती माळ आपल्या सोंडेने काढून पृथ्वीवर फेकली. दुर्वास मुनीने हे पाहिले. त्याने इंद्राला शाप दिला. हे इंद्रा, ऐश्वर्याच्या गर्वामुळे मी दिलेल्या माळेचा तू आदर केला नाहीस. ही केवळ एक माळ नव्हती, तर ती लक्ष्मी होती. त्यामुळे आता तिन्ही लोकातील लक्ष्मी लवकरच नष्ट होईल. दुर्वास मुनींच्या शापामुळे तिन्ही लोक स्त्रीहीन झाले. इंद्राची राज्यलक्ष्मी समुद्रात निघून गेली. त्यानंतर जेव्हा देवता आणि दैत्यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून अमृतासह 14 रत्ने बाहेर आली. साक्षात महालक्ष्मीही तेव्हाच त्यातून बाहेर आली. सर्व देवतांना, ऋषी मुनींना पुष्कळ आनंद झाला. देवी महालक्ष्मीच्या कृपेनेच तिन्ही लोक पुन्हा समृद्धशाली आणि सुखशांतीने संपन्न झाले. महालक्ष्मीचा महिमा किती अनंत आहे. देवराज इंद्राने देवी महालक्ष्मीची स्तुती कशी केली ते आत्ता आपण ऐकूया. त्यासोबत आपण सर्वांनीही महालक्ष्मी देवीची भावपूर्ण स्तुती करूया. साक्षात देवी महालक्ष्मी आपल्या समोर आहे. तिचे स्वरूप संपूर्णपणे डोळ्यासमोर आणूया. तिची भावपूर्ण स्तुती करूया. श्रीपीठावर विराजमान असलेल्या आणि देवतांद्वारे पूजला जाणाऱ्या हे महामाये, तुला मी नमस्कार करतो. हातामध्ये शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या हे महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. गरुडावर आरूढ असलेल्या आणि कोलासुराला भय दाखवणाऱ्या, तसेच समस्त पापांना हरणाऱ्या हे भगवती महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. हे महालक्ष्मी, तू सर्वज्ञ आहेस, सर्वांना वर देणारी आहेस, सर्व दुष्टांना भय दाखवणारी आहेस, सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या हे देवी महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. सिद्धी, बुद्धी, भोग आणि मोक्ष हे सर्व देणाऱ्या हे भगवती महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. हे देवी, तू स्थूल, सूक्ष्म आणि महारौद्र रूपिणी आहेस, महाशक्ती आहेस, महोदरा आहेस, महापापांचा नाश करणारी आहेस. हे देवी महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. हे कमलासनावर विराजमान असलेल्या परब्रह्म स्वरूपिणी देवी, हे परमेश्वरी, हे जगदंबे, हे महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. हे देवी, तू श्वेत वस्त्र धारण केले आहेस, नाना प्रकारच्या आभूषणांनी विभूषित आहेस, संपूर्ण जगतामध्ये व्याप्त आहेस, अखिल विश्वाला जन्म देणारी आहेस. हे महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार. हे देवी, कल्याणकारिणी, वरदायिनी महालक्ष्मी, तू आमच्यावर सतत प्रसन्न रहा, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे. भावसत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.